नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आनी दमनाक भेट दितले. रस्तो, वीज आनी उद्देगीक क्षेत्रांतल्यान 21,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपांत वांटो घेवपी खेळगड्यांक आयुष मंत्रालयाच्या योग 365 या मोहिमेचे राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासिक पतधोरण जाहीर करतली. लोकसभेचे आदले महासचिव आणि संविधान तज्ञ सुभाष सी कश्यप काल नवी दिल्लीत संवसाराक अंतरले. आणि जपानात जावपी 18 वर्सां पिराय सकयल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारत आयज पाकिस्ताना आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आणि दमनाक भेट दितले. सुरतात रस्तो, वीज आणि उद्देगीक क्षेत्रातल्यान 18,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले आणि बुन्याद घालतले. तशेंच प्रधानमंत्री मोदी सुरतात 200 खाटींच्या ESIC हॉस्पिटलाचे उक्तावण करतले. तशेंच गुजरात सरकाराच्या जायत्या महत्वाच्या उपक्रमांचे प्रधानमंत्री उक्तावण करतले. तातूंत आधुनिक वीज वितरणात सुधारणा, दहेज पेट्रोलियमात बरी सांडपाणी विल्हेवाट आणि प्रक्रिया मुळावी बांदावळ ह्या सुविधांचो आस्पाव जाता. उपरांत सांजे प्रधानमंत्री मोदी दमनात वचून सुमार 2,970 कोटी रुपयांच्या उदरगतीच्या प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालतले. भलायकी जतनाय, नागरी विमानन, पर्यटन, मुळावी बांदावळ, जोडणी आणि भौशीक कल्याण ह्या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांनी हे प्रकल्प पातळ्यात. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपांत वांटो घेवपी खेळगड्यांक आपल्या मूळ देशात परत येतकच आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे जागतिक राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. अहमदाबादात जाल्ल्या चॅम्पियनशिपाच्या उक्तावण सुवाळ्यात उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की आयुष मंत्रालयान योगात वर्सभर वांटो घेवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर आणि समाजात बऱ्या भलायकी पद्दतींक चालना दिवपा खातीर योग 365 ही मोहीम सुरू केल्या. संवसारभरातल्या खेळगड्यांनी चॅम्पियनशिपा भायर योगाविशी जागृताय पातळावपाक मजत करची अशें प्रधानमंत्री मोदी हांणी मागला. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासिक पतधोरण जाहीर करतली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आयज मुंबईत सकाळी 10 वरांचेर पतधोरण समितीचे निर्णय जाहीर करतले. स वांगड्यांच्या समितीन बुधवारा आपल्या 3 दिसांच्या चर्चेक सुरवात केली. एप्रिल महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेन आपल्या मुखेल धोरणात्मक दरात कसलोच बदल करूंक नाशिल्लो. लोकसभेचे आदले महासचिव आणि संविधान तज्ञ सुभाष सी कश्यप हे बरोच तेप दुयेस आशिल्ल्यान काल नवी दिल्लीत संवसाराक अंतरले. तांची पिराय 97 वर्सां आशिल्ली. एकाच वेळार जावपी वेंचणुकेविशी कायदेशीर चौकटी तयार करपा खातीर आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या फुडारपणाखाला आशिल्ले उचेल्या पावडावेले समितीन डॉ कश्यप आशिल्ले. 100 वयर पुस्तकांचे लेखक, 1983 ते 1990 मेरेन लोकसभेचे महासचिव म्हण ताणें काम पळयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या मरणाचेर दुख उक्तायला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सकाळी नवी दिल्लीत व्हॅनेझुएलाच्यो प्रभारी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगीसा हांचे कडेन संपर्क साधलो. भारत व्हॅनेझुएला संबंधाकडेन बऱ्याच काळासावन आशिल्ल्या वचनबद्धतेक भारत म्हत्व दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन जाल्ले बसकेक लागून दोनूय राष्ट्रांमधले सहकार्य आनीक घटमूट जातले अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात डॉ जयशंकर हांणी सांगला.
Countries have close civilizational ties reflected in the common heritage of Buddhism and Ramayana. Our relations go back in history based on deep cultural and people-to-people linkages. I fondly remember my own visit to your beautiful country during your ASEAN chairship in 2024.
आयज संवसारीक पर्यावरण दीस मनयतात. धर्तरेवेली जीवसृश्टी तिगोवन दवरपाक जागृताय निर्माण करपा खातीर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यावळ 1973 दर वर्सा 5 जूनाक हो दीस मनयतात. संवसारीक पर्यावरण दिसा निमतान केंद्रीय पर्यावरण, राना आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आनी राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग एक पेड माके नाम ह्या मोहिमेखाला राष्ट्रीय राजधानीच्या मैदानगडी हांगाच्या नमो ऑक्सिजन पार्कात झाडां रोवपाच्या कार्यावळीत वाटो घेतले. राज्य पावड्यार संवसारीक पर्यावरण दिसाच्या कार्यावळींनी कितलेशेच केंद्रीय मंत्री, मुखेलमंत्री, मंत्री, खासदार, आमदार लेगीत वाटो घेवपाचे आसात. हो दीस जागृताय, कृती आणि पर्यावरण टिकाऊपणाक चालना दितलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. भारताचे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांच्या आमंत्रणावेल्यान नेपाळचे विदेश वेव्हार मंत्री शिशिर खनाल 5-7 जून मेरेन भारत भेटेर येतात. हे भेटी वेळार मंत्री खनाल नवी दिल्लीत डॉ जयशंकर हांचे कडेन औपचारीक बसका घेतले. व्यापार, गुंतवणूक, जोडणी, उर्जा आणि लोकांमदी संबंध अशा मुखेल वाठारांनी सहकार्य वाढोवपाच्या हेतान दोनूय वटांनी परस्पर हिताच्या गजालींचेर चर्चा जातली, असे नेपाळ विदेश व्यवहार मंत्रालयान निवेदनात म्हळा. 1987 बॅचातले निवृत्त IAS अधिकारी तरुण कपूर हांकां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे सल्लागार म्हणून 1 वर्स वाढोवपाक मंत्रिमंडळाचे नेमणूक समितीन मान्यताय दिल्या. कपूर हांचो प्रधानमंत्री कार्यकाळातलो वाढिल्लो काळ ह्या महिन्याच्या 10 तारखेसावन आणीक 1 वर्सा खातीर लागू जातलो, अशी माहिती कार्मिक आणि प्रशिक्षण खात्यान दिल्या. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी मॅकनीज पॅलेसच्या सभागरात 5 जूनाक आयज सांजे 4:30 सूरसंगम ही संगीत आणि पारंपारिक नृत्याची कार्यावळ आयोजित केल्या. या कार्यावळीन हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गावकार आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळावरवी फुगडी सादर जातली. राया सासष्टी हांगच्या एन्ड्रियन सिक्वेरा हांची कातारांची कार्यावळ जातली. रसिकांनी ह्या कार्यावळीचा आनंद घेवचो, असे आकाशवाणी कळीत करता. जकार्तात सुरू आशिल्ल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन सर्तीत भारताच्या MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुनन हांणी उपांत्यपूर्व फेरयेत पाऊल घाले. दादल्यांच्या डोटी गटात काल ह्या भारतीय जोडयेन मलेशियाच्या एरॉन ताई आणि कँग खाई झिंग हांचेर जय जोडिल्ले. गोयात मडगावात जावपी बायलांच्या SAFF फुटबॉल सर्तीत निमण्या फेरयेत भारत बांगलादेश पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 6:30 सुरू जातलो. ते आदी उपांत्य फेरयेत भूतानाक 1-8-0 असे हारून भारतान निमण्या फेरयेत पावल घाल्ले. भारतान आता मेरेन हे सर्तीत 5 फावट वस्तादपण जोडला. जपानातल्या काका मेगाहारी हॉकी स्टेडियमात आयज दादल्यांच्या 18 वर्सा पिराय सकयल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारत पाकिस्तान पंगडा आड खेळटलो. पूल ए गटात 9 गुणांसयत दुसरी सुवात मेळून भारतान उपांत्य फेरयेत पावल घाले. यजमान जपाना आड भारताक 21 हार खावची पडली, पूण उपरांत भारतीय पंगडान गट फेरयेच्या निमण्या खेळात चायनीज तेपेयचेर 13-8 असे दणदणीत जैत जोडले. बायलांच्या 18 वर्सा पिराय सकयल्या आशिया चषक सर्तीत गट फेरयेत भारतान उपांत्य फेरयेत पावल घाला. आज सकाळी 9:30 भारत चीन पंगडा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंडीगड, पंजाब, जम्मू काश्मीर, लद्दाख, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात गडगडासयत पाऊस पडपाची शक्यताय उक्तायल्या. ते खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. दर्यादेगेवेलो कर्नाटक, केरळ आणि माहे आणि तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलात उटंगराच्या पावसाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. ईशान्य भारत, उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार जुळे, त्रिपुरा, आंध्र प्रदेश ह्या वाठारांनी लेगीत आयज पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आणि दमनाक भेट दितले. रस्तो, वीज, उद्देगीक क्षेत्रातल्या 21,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपात वाटो घेवपी खेळगड्यांक आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासिक पतधोरण जाहीर करतली. लोकसभेचे आदले महासचिव आणि संविधान तज्ञ सुभाष सी कश्यप काल नवी दिल्लीत संवसाराक अंतरले. आणि खेळात जपानात जावपी 18 वर्सा पिराय सकयल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारत पाकिस्ताना आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरां. नमस्कार.